वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपा तमहं वंदे परमानंद माधवं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुस्साक्षात् परब्रह्मा तस्मै श्रीगुरवे नमः श्रीराम 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 ॐ पार्थाय प्रतिबोधिता भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथिता पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीं अष्टादशाध्यायिनीं हम्भत्वाम् अनुसन्दधानि भगवत् गीते भवद्वेषिणीं नमोऽस्तु ते व्यास विशाल बुद्धे फुल्लारविन्दायतपत्रनेत्र येन त्वया भारत तैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमय प्रदीपः यम् ब्रह्मा वरुणेन्द्र रुद्र मरुतस्तुन्वन्ति दिवैस्तवैः वेदैस्साङ्ग पदक्रमोपनिषदैः गायन्ति यं सामगाः ध्यानावस्थितः तत्कतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तं न विदु सुरासुरगणाः देवाय तस्मै नमः श्रीराम केवलं करुणाकारं कैवल्यानन्ददायकं संसारतापशमनं समर्थं समदर्शिनं स्वयं प्रकाशं संसिद्धं स्वरूपानन्दसद्गुरुम् पावनं परमं शान्तं पावसेवासिनं भजे सोऽहं सिद्धिसुसम्पन्नो नादसन्धानसंस्थितः वीतरागो विशेषश्च श्रीगुरु पातु मां भवे ज्ञानेशाङ्घ्रिसरोजलुप्तमधुपः स्वामी स्वरूपाङ्कितः सन्तानान्वचनानुभूतिपथिकः साक्षी स्वयं कापडी गार्हस्ते किल एकनाथसदृशो सुप्तौ तुकारामवत् सोऽहं योगरथं कृतार्थचरितं वन्दे यतिं माधवम् स्वामी माधवनाथवल्लभमथो वैराग्यरत्नाकरम् प्रेमाभक्तसुशान्तदान्तसुहृदम् उत्तुङ्गदिं वत्सलम् सोऽहं बोधशुचित्वपूर्णसततम् तुर्यत्वमासाधितम् वन्दे त्वां मकरन्दनाथयतिनम् रक्षस्वदीनाङ्कितम् ॐ बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ।
लो लुप्तव आज अलोलुप्तव हा गुण आपण पाहणार आहोत। अहिंसा सत्यम क्रोध त्याग शांती ही अपैशुनम दया भूतेषु अलोलुप्तवम मार्दवम हरिरचापलम या दैवी गुण संपदेच्या लक्षणांमधला दया हा गुण मागच्या वेळेला आपण पाहिला। आज लोलुपता नसणं हा दैवी गुण म्हणून जो भगवंतांनी सांगितला तो आपण पाहणार आहोत। आपण इंद्रियांच्या सुखाच्या बाबत लोलुप असतो। शब्द देखील जिव्हा लौल्य अशा प्रकारचे शब्द आहेत। काही काही मंडळी खाण्याच्या खोडी करता विशिष्ट पदार्थ खावेत अशा आवडी करता इतकी लालचावलेली असतात की बोलायची सोय नाही। सामान्य विषयांच्या भोगामध्ये देखील अतिशय लोलुपता असते आणि या लोलुपतेचा व्यवस्थित अभ्यास केलेला असतो। जणू लहानपणापासून इंद्रियांनी मागावं आणि आपण पुरवावं अशा प्रकारची एक खोडच लागलेली असते आणि आपल्या लक्षातही येत नाही की आपण इंद्रियांच्या कचाट्यात सापडलो। हा विषयांच्या संदर्भातला लोलुपता हा गुण नंतर नंतर फार वर्धिष्णु होतो, त्यामुळे देहबुद्धी वाढते, इंद्रिय पंगस्तता निर्माण होते। भोग आणि इंद्रिय म्हणजेच सर्व काही असं वाटायला लागतं, बद्ध होऊन जातो। समर्थ त्याचं वर्णन करत असताना नेत्री द्रव्य दारा पहावी, श्रवणी द्रव्य दारा ऐकावी, चिंतनी द्रव्य दारा चिंतावी या नावं बद्ध असं करतात। लोलूप माणसाला स्वप्न देखील विषयभोगाची पडायला सुरुवात होते। त्याच्या जागृतीमध्ये तर तो लोलूप असतोच, पण त्याच्या अंतर्मनापर्यंत लोलुपता जाऊन पोचते आणि ही लोलुपता त्याच्याकडून काय काय चुका घडवेल काही सांगता येत नाही. या लोलुपते पोटी ही लोलुपता जर भागवायची असेल, पूर्ण करायची असेल, तर त्याच्यासाठी माणूस स्वतःचं इमान देखील विकायला तयार होतो. त्याला कसलाच धरबंध राहत नाही. अशा प्रकारची ही लोलुपता अर्थात परमार्थापासून तर दूर करतेच, पण चांगल्या सामान्य जीवनापासून देखील दूर करते. त्याच्या जीवनाला तसा अर्थ राहत नाही. त्याच्या जीवनातलं तेज निघून जातं, बाणेदारपणा निघून जातो. लोलूप मनुष्य हा हीन दीन होऊन जातो, भिकाऱ्यासारखा होतो. म्हणून इंद्रियांच्या आणि विषयांच्या संबंधी अतिशय जागरूक राहणं आणि नेहमीच जागरूक राहणं आणि त्याबरोबर अजून एक गोष्ट असते ती म्हणजे मोह. इंद्रिय विषयांच्या संदर्भाने जागरूक, तसंच मोहाच्या क्षणी देखील जागरूक राहायला जो चुकतो तो लोलुपतेमध्ये अडकतो. ही जी मोहाच्या क्षणी असणारी जागरूकता आहे, ती जागरूकता साधकाच्या दृष्टीने फार फार महत्वाची आहे. आपल्या इथं येणाऱ्या एका साधकांनी स्वामीजींना ती गोष्ट फार आवडली. नगरपालिकेमध्ये नोकरी करत असताना इंजिनियर होता, कशाही प्रकारचे वर पैसे घ्यायचे नाहीत अशा रीतीने त्याची नोकरी चाललेली होती. दिवाळीच्या दिवसांमध्ये भेटवस्तू म्हणजे मिठाईचा पुडा वगैरे असं देण्याच्या निमित्ताने आलेल्या कॉन्ट्रॅक्टरनी त्याच्याबरोबरच एक वस्तू दिली. त्यांनी पाहिलं तर ते 10 ग्रॅमचं सोन्याचं वळं होतं. त्यांनी लगेच मोटरसायकल काढली आणि त्याच्या घरी जाऊन ते परत दिलं. लोलुपता जर असेल तर तेज गमावलंच समजा, आणि एकदा तेज गमावलं माणसानी की तो किती खाली उतरेल काही सांगता येत नाही. ही लोलुपता दुसऱ्याचे जे भोग आहेत ते भोग पाहून देखील चित्तामध्ये निर्माण होऊ शकते. थोडा आवाज असेल तरी चालेल. दुसऱ्याचे भोग पाहणं माझा एक मित्र आहे, तो मुंबईमध्ये होता, बारामतीचा मित्र. तो म्हणाला मुंबईत त्या विशिष्ट भागामध्ये जाऊन उभं राहायला देखील फार मजा वाटते. लोक मोठमोठ्या गाड्यांमधून येत असतात, हॉटेलमध्ये जात असतात, इतकी श्रीमंती आपण कधी पाहत नाही, पाहिली नाही. मी म्हणलं कशा करता पाहत उभं राहायचं? तो म्हणाला वेळ फार चांगला जातो. पण हा जो चांगला जाणारा वेळ आहे असं आपल्याला वाटतं, तर त्यामुळंच आपल्या ठिकाणी देखील एक लोलुपता निर्माण होते याचं भानच राहत नाही. म्हणून लहानपणी एखाद्याला एखादी गोष्ट मिळाली नाही तर मोठेपणी आपण ती गोष्ट मिळवायचीच अशी इच्छा होते. लहानपणी आपल्या मित्रांना जी गोष्ट सहज प्राप्त होते ती आपल्याला मिळाली नाही म्हणून त्याबाबत हा उत्सुक. अशा प्रकारच्या या उत्सुकता वाढत जातात आणि या उत्सुकता त्याच्या ठिकाणी विशिष्ट प्रकारचं लोलुप्य निर्माण करतात आणि ही लोलुपता परमार्थामध्ये अतिशय घातक. या लोलुपतेपोटी दुसऱ्याशी तुलना करणं, ते स्वामीजी असं म्हणायचे की आपल्या भावाचा पगार 5000 रुपयांनी वाढला तर याच्या पोटात कालवा कालवा व्हायला सुरुवात होते. भावाचा पगार जे दुसरा घरातलाच मनुष्य, बाकीचा कोणी नाही, याच्यातून स्पर्धा सुरू होते, याच्यातून सगळ्या गोष्टी सुरू होतात. आपलं स्वतःचं सुख सौख्य आपल्या आतच असताना ते बाहेरच्या वस्तूवर अवलंबून आहे आणि बाहेरच्या वस्तू मिळण्याची इच्छा आणि त्या अपुऱ्या राहणं त्यामुळे जीवनामध्ये दुःख ओढवली जाणं असं या लोलुपतेचं एक दुष्टचक्र आहे. आपण आपल्या ठिकाणी समाधानी असणं हे जणू कधी शिकलाच नाही असं नसावं. म्हणून ही लोलुपता कोणत्या गोष्टींनी आपल्याला टाळता येईल आणि अलोलुप्त्व म्हणजे लोलुप नसणं, लिप्त नसणं, निर्लोभी असणं, ही गोष्ट कशी मिळवता येईल याचं चिंतनच खरं करणं गरजेचं आहे, त्याप्रमाणे आचरण करणं गरजेचं आहे. आपल्या इंद्रियांवर आपला ताबा आहे अशी आपली खोटी भावना असते. असं असल्यामुळं आपण आता जे काही करतो, विशेष करून परमार्थाच्या निरूपणात हा अलोलुप्त्व शब्द आलेला आहे. हा मोठमोठ्या संतांना, महाराजांना, म्हणजे पारमार्थिक महाराज अशा सगळ्यांना चांगलाच लागू पडतो. परमार्थाच्या क्षेत्रामध्ये देखील ही लोलुपता वाढत वाढत कुठं जाईल काही सांगता येत नाही. असं असल्यामुळं आपल्या स्वतःचं वय, आपलं आता मला मध्यंतरी कोणीतरी सांगितलं की ते अमुक अमुक महाराजांचे सबंध देशामध्ये मिळून जवळपास 300-350 आश्रम आहेत. हे महाराज त्या आश्रमात राहणाऱ्या साधकांना भेटायला किती वेळेला जात असतील. एवढ्या ज्या हजारो एकर जमिनी आणि त्याच्यावर बांधलेलं बांधकाम, याचं पुढं होणार काय? गुरु शिष्य संबंधामध्ये शिष्यांना सद्गुरूंची संगत पाहिजे. एरवी त्यांनी बांधलेल्या आश्रमाच्या खोल्या म्हणजे तुमची घरच होऊन बसतात. याचं जर भान नसेल तर माणूस 70-75व्या वर्षी 80व्या वर्षी देखील नवीन नवीन आश्रम बांधून आपलं साम्राज्य जणू वाढवण्याचा प्रयत्न करतो. जमिनीची लिटिगेशन्स चालू असतात, हे सगळं कशा करता? म्हणून याच्यातून कोणीही सुटलेला नाही. आपण आता जे पेपरमध्ये वाचतोय त्यांच्याबद्दल तर बोलायचं आपल्याला या व्यासपीठावरून अधिकारच नाही, आपला तो विषयच नाही. तरी देखील राजकीय लोकांनी जी व्यक्ती भाजी विकत होती तिने स्वकष्टाने किती पैसे मिळवलेत आणि आता तिच्यापाशी संपत्ती आहे किती याचा कुठे जेव्हा हिशोब लागत नाही, ही लोलुपता माणसाची किती बदनामी करते. नंतर डोळे मिटून दूध पिणाऱ्या मांजराला कल्पना नसते की बाहेरून लोक पाहत असतात आपल्याकडे. याचं जर तारतम्य नाहीसं झालं तर काय होतं? याचं राजकीय, पारमार्थिक, सामाजिक, मला असं समजलं की एक खूप चांगली संस्था की ज्या संस्थेमध्ये बाहेरून परदेशातून देखील चांगल्या प्रकारे मदतीचा ओघ येतो, त्या अवतीभोवतीचे खेडूत म्हणतायत की हे सगळं खोटं आहे, हे पैसे यांच्या घरी जात आहेत, या लोलुपतेनी नक्की आपण मिळवतो काय? असं असल्यामुळं सेवा, सेवेचं क्षेत्र देखील याच्यातून सुटलेलं नाही. हा अलोलुप्त्व हा गुण अतिशय महत्वाचा आहे. म्हणून सुरुवातीला आपल्या स्वतःवर आपला ताबा आहे असं समजणारा नंतर जेव्हा अनर्गळ आणि बाष्कळ होऊन जातो असं स्वतःला समजत असतानाच लोक हा लिप्त आहे असं समजतात तेव्हा किती कीव करण्यासारखी परिस्थिती निर्माण होत असेल. म्हणून त्यांनी आपल्या इंद्रियांच्या व्यवहाराच्या बाबत सावध असलं पाहिजे, मनाच्या धावेकडे देखील सावध असलं पाहिजे. जसं तुमच्या खिशात पेन आहे, ते पेन मला खूप आवडलं आणि ते पेन कधीतरी संधी जर मिळाली तर तुमचं पेन घ्यायची अशी माझी इच्छा झाली. मी जणू ते कधी संधी येईल तेव्हा घेईन असं ठरवलं. इंडियन पिनल कोड प्रमाणे मनानी केलेली चोरी आहे त्याला शिक्षा नाही आहे, पण माझं चित्त तर तयार होतं, माझं मन तर तयार होतं त्या चोरीच्या भावनेनी, माझ्या बुद्धीवर तर परिणाम होतो, सगळं होत असतं. म्हणून अंतर परिणाम जे आपल्यावर होतात लोलुपतेचे ते तर फारच विचित्र असे आहेत, ते परमार्थापासून सपशेल दूर घेऊन जाणारे असे राहतात. म्हणून इंद्रियांच्या व्यवहाराच्या बाबत नेहमी सावधच असावं. गोरा कुंभारांची एक गोष्ट आहे की गोरा कुंभार त्यांची पत्नी आणि त्यांची मुलगी असे जात असताना रस्त्यानी त्यांना एक सोन्याचा दागिना रस्त्यात वाटेत पडलाय असं दिसलं. तेव्हा त्यांनी जाताना सहज आपल्या पत्नीला आणि मुलीला समजू नये अशा बेतानी पायानीच त्या दागिन्यावर माती लोटली आणि पुढे गेले. पण मागून पत्नीनीही ते पाहिलं आणि मुलीनीही पाहिलं, दोघींनीही पाहिलेलं होतं. पुढं जिथं जायचं होतं तिथं गेल्यानंतर पत्नी गोरा कुंभारांना म्हणाली की आपण इतके वर्ष बरोबर आहोत, तुम्हाला माझा विश्वास नाही असं मला वाटतं. तुम्हाला असं वाटलं का की या दागिन्याचा मला मोह होईल म्हणून तुम्ही माती सारलीत का त्याच्यावर? असं पत्नी म्हणाली. पत्नीची एक तयारी झालेली होती. आणि मग मुलगी असं म्हणाली वडिलांना की तुम्ही मातीवरच माती का लोटलीत? मी पाहिलं की तुम्ही दागिन्यावर माती लोटली, तुम्ही मातीवरच माती का लोटली? तुमचं जर शिकवणं आहे ते आम्हाला समजलेलं आहे. अशा प्रकारे इंद्रियांच्या व्यवहारावर ताबा असणं गरजेचं आहे. तसं लोलुपतेनी जे पतन होतं, आपल्या ठिकाणी लोलुपत आहे असं जर लक्षात आलं तर असा एक मानसशास्त्रीय उपाय सांगितला जातो की त्याच्या टोकापर्यंत जा. तुम्हाला जर लोलुपता करण्याची इच्छा आहे ना ती करा, केली आणि मग तुम्ही लोलुप बनलात, ते उघडकीला आलं, समाजात तुमची जी नाचक्की होईल त्याचं जरा अनुदर्शन घ्या. जर असं अनुदर्शन घेत असते तर या लोकांच्या बाबत असं झालंच नसतं. त्याचं अनुदर्शन घ्यावं की हे नक्की कशाकरता उपयोगी आहे हे पाहावं. तसं साधकांनी परमात्मा प्राप्ती हे आपलं चरम लक्ष आहे, परमात्म्याच्या खेरीज जे जे हवं असं वाटतं त्यांनी आपलं पतन होणार आहे, त्यांनी आपण आपल्या ब्रीदापासून चुकणार आहोत असं जरा चिंतन करावं. लोलुपता हा गुण विषयाचा त्याग सांगत नाही, विषय भोगूच नका असं सांगत नाही. लोलुपता अलोलुप्तु हा गुण विषयाचा त्याग सांगत नाही, विषय भोगूच नका असं सांगत नाही. पण विषयाच्या ठिकाणी असणारी जी आस्था, स्नेह आणि त्यामुळे होणारी लोलुपता, यामुळे परमार्थापासून आपलं कसं पतन होणार आहे ते सुचवतो, ते दर्शवतो. त्यामुळे लोलुपता आणि वैराग्य याच्यामध्ये फरक आहे. पण लोलुपता हे जरी अलोलुप्तु, हे जरी वैराग्य नसलं, तरी देखील काही एक वैराग्याचा अभ्यास जीवनामध्ये जरूर असावा. स्वामीजी सांगत असत की महिन्यातून एकदा नुसती उकडलेली, फोडणी तिखट मीठ न घातलेली अशी भाजी खावी, जीभ किती लोलूप आहे ते कळेल. महिन्यातून एकदा काय सतरंजीवर पाठीला गारवा लागणार नाही याची काळजी घ्यावी, असं इतपत काही अंथरूण करून त्याच्यावर झोपून पाहावं. आपणच आपल्या जीवनामध्ये आपण काय करू शकतो, त्यामुळे आपल्याला आपल्या लोलुपतेचं किंवा इंद्रिय पंगस्ततेचं दर्शन होईल, आणि आपल्याला काय करायचं आहे जीवनामध्ये, आणि त्याच्यासाठी इंद्रिय आपल्याला कशी आडवी येणार आहेत हे पाहून ठेवावं, त्याचं प्रत्यक्ष दर्शन घ्यावं, म्हणजे उपाय तरी करता येईल. तसं पैशासंबंधी सत्ता, संपत्ती आणि कामोपभोग या संबंधीचं फार चिंतन व्यक्ती करत असते. म्हणून सत्तेची स्वप्न पाहू नयेत, कामुकतेची स्वप्न पाहू नयेत, संपत्तीची स्वप्न पाहू नयेत. एवढं जमेल अलोलुप्त होण्यासाठी. सर्वसाधारण या तिघांची स्वप्न असतात, त्या स्वप्नांना हद्दपार करावं. याची स्वप्न पाहू नयेत, यांचा विचार करू नये, यांचं चिंतन करू नये, ही दृश्य पाहू नयेत. कामुक दृश्य पाहू नयेत. स्वार्थजन्य अशा कोणत्याही गोष्टी पाहू नयेत. आणि इंद्रिय आणि विषय संबंधाच्या वेळेला नेहमीच सावध असावं, आत सावध असावं. हा अलोलुप्तु हा गुण वैराग्य सुचवत नसला तरी सावधपणा जरूर सुचवतो. बुद्धांची अशी गोष्ट आहे की काही जण उत्तरेकडं, काही जण पश्चिमेकडं संप्रदाय वाढवण्यासाठी म्हणून चाललेले होते, आणि बुद्धांचा आशीर्वाद घेण्यासाठी म्हणून आले. तेव्हा बुद्ध असं म्हणाले की तुम्ही संप्रदाय वाढवण्यासाठी म्हणून जाताय, तुमच्या आचार विचाराकडे लक्ष असणार आहे लोकांचं, तुम्ही धर्माची ओळख करून देणार आहात, धर्म नवीन आहे, असं असल्यामुळे तुमचं जे आचरण आहे ते संयमित असं असावं. त्या लोकांचं समाधान झालं, ते जायला निघाले. बाजूला आनंद बसलेला होता. आनंद असं म्हणाला की यांनी न विचारलेलं मी विचारतो, यांनाही उपयोगी पडेल. तुम्ही म्हणता की संयमित जीवन असावं, म्हणजे कसं असावं? ते म्हणाले की भिक्षू आणि भिक्षुणी यांच्या संबंधाबद्दल तुम्ही सावध असावं. तुम्ही ज्या गावामध्ये जाल त्या गावामध्ये स्त्रियांकडे तुम्ही पाहू देखील नका. तुमच्यावर जर विश्वास बसायचा असेल लोकांचा, तर तुम्ही हे पथ्य सांभाळणं गरजेचं आहे. त्यांचा स्पर्श देखील तुम्हाला होऊन देऊ नका. त्यांचं समाधान झालं. जाताना ते जायला निघाले तर तो आनंद असं म्हणाला की अजून एक विचारतो की यांनाही लाभ होईल आणि मलाही उलगडा होईल, की हे त्या ठिकाणी जाणार लोकांमध्ये मिसळणार कदाचित असं होऊ शकतं, की हे आजारी वगैरे पडले तर यांची शुश्रूषा करण्याच्या वेळेला यांच्याजवळ स्त्रिया येणार, यांना त्यांच्याकडे पाहायला लागेल, यांना त्यांचा स्पर्शही होईल, अशा वेळेला यांनी काय करायचं? बुद्ध म्हणाले, आता शेवटचं सांगतो, की स्त्रियांकडे पाहिलं तरी चालेल, प्रसंगी स्पर्श झाला तरी चालेल, पण सावध राहा, आत सावध असला पाहिजे. हे अलोलुप्त्व हा जो गुण आहे तो अशी सावधानता शिकवतो पैशाच्या संदर्भात. आणि कसं असतं, माझ्याकडे एक जण आले ते, त्यांचं असं एकत्र कुटुंब होतं, तिघ भाऊ, त्यांच्या बायका, त्यांची मुलं असे सगळे राहत होते. घरात एका ठिकाणी रक्कम ठेवायची प्रत्येकाने आणि आपल्याला हवी तशी वापरायची. तर एका भगिनींना अशी सवय होती की जर 100 रुपयाची मंडई झाली तर 120 रुपयाची झाली सांगायची आणि स्वतःकरता पैसे वेगळे काढायचे. चांगलं घर, पैशाचं कमी नाही असं घर, पण हा एक विकार किंवा विकृती असते की आपल्याजवळ थोडे काढून घ्या. म्हणून हे अलोलुप्त्व अगदी टोकाला जाऊन सगळ्यांनी घराकरता देखील सांभाळण्याची गरज आहे, एखाद्या संस्थेकरता सांभाळण्याची देखील गरज आहे. मी असं ऐकलं की एखाद्या कंपनीमध्ये परचेस करणारी जी मंडळी असतात ती फारच महत्वाची असतात. का? तर ते करत असताना त्यांना काही प्रलोभनांना सामोरं जावं लागतं. त्यावेळेला हा अलोलुप्त्व गुण जर त्यांच्या ठिकाणी नसेल, संस्थेच्या दृष्टीने अहितकारक आहे आणि त्या व्यक्तीला प्रमाणाबाहेर असलेल्या पैशाचा तसा काही उपयोग नसतो. स्वामीजी म्हणायचे की 2 पोळ्यांनी पोट भरतं, एका वेळेला 1 शर्ट घालणार. घर असलं म्हणजे झालं, म्हणजे जास्त पैशांनी अनेक घर आणि अनेक घर तर ती भाड्याने देऊन त्याचं, म्हणजे या व्यवहारामध्ये तसा फारसा अर्थ नसतो. पैसा हा प्रारब्धाधीन कोणाला मिळत असतो त्याच्यावर टीका नाही येईल. अलोलुप्त्वाबद्दल चाललेलं आहे, त्याच्यामध्ये जी लोलुपता आहे त्या लोलुपतेने स्वतःचं नुकसान, संस्थेचं नुकसान, घराचं नुकसान, राष्ट्राचं देखील नुकसान, राष्ट्राच्या व्यवहारांमध्ये देखील. अगदी संरक्षणाच्या सारख्या महत्वाच्या अशा व्यवहारांमध्ये देखील हे लोलुप्त्वच घात करत. ज्ञानेश्वर महाराजांनी आता सूर्यासी जीवे अनुसरलिया राजीवे परी ते तो न शिवे सौरभ्य जैसे, सूर्याला कमळ जीवाभावानी पुजत, म्हणजे सूर्य हेच त्याचं जणू जीवन असतं. सूर्य उगवला, त्याची किरण अंगावर पडली की कमळ फुलतं, इतकं ते कमळ सूर्याचं अनुसरण करत असतं. सूर्य अस्ताला जायला लागला की ते स्वतःला मिटून घेतं, इतकं सूर्याचं सूर्यावर प्रेम असताना त्या कमळाचं. परी ते तो न शिवे सौरभ्य जैसे, पण त्या कमळाच्या सुगंधाच्या दृष्टीने सूर्य जसा अनासक्त असतो, त्याला त्याचं मुळीच लोलुप्य नसतं. कशी टोकाची आणि सुंदर उदाहरणं दिलीत बघा. का वसंताची या वाहणी आलिया वनश्रीच्या औक्षोहिणी, ते न करी तुची घेणी निघाला तो. ऋतुराज, वसंत ऋतू, मी असा एक विनोद व्यंगचित्र पाहिले की त्या एका प्रोफेसरच्या भगिनी मंडळी पत्नी अगदी अशा कानावर हात ठेवून आनंदाने सांगायला येतात की प्रोफेसर साहेब कोकिळा कूजन करते वसंत ऋतू आला. ते काहीतरी लिहितायत, ते म्हणतायत की त्याला म्हणावं की आता वेळ नाहीये. हा वसंत ऋतू आला की कसा निसर्ग आनंदून जातो. वसंताची या वाहणी आलिया वनश्रीच्या औक्षोहिणी. किती धुमारे फुटतात, किती नवे अंकुर, किती पानं, किती लुसलुशीत कोवळी. ते न करीतूची घेणी निघाला तो, पण त्याचा कसलाही उपभोग वसंत ऋतू घेत नाही. तो अलिप्त, तो नुसता येतो. बस हे असो महासिद्धीसी लक्ष्मीही आलिया पाशी, परी महाविष्णू जैसी न गणिची ते. लक्ष्मीचं स्वयंवर जेव्हा रचलेलं होतं तेव्हा लक्ष्मी प्राप्त करण्यासाठी म्हणून, आणि हे लक्ष्मीचं स्वयंवर अजूनही चालू आहे बरं का. लक्ष्मी प्राप्त करण्यासाठी म्हणून सजून धजून अजूनही लोक लक्ष्मीची वाटच पाहतायत. तिने आपल्याला येऊन वरमाला घालावी म्हणून ते संपलेलं नाहीये. पौराणिक कथेत तर आहेच आहे, पण अजूनही लक्ष्मीने आपल्याला वरावं अशा इच्छेनी लक्ष्मीकडे पाहणारे आपण आहोतच. पण त्यावेळेला जेव्हा तिचं स्वयंवर झालं तेव्हा देखील किती मोठमोठे देव लक्ष्मींनी आपली पत्नी व्हावं म्हणून उत्सुकतेने तिथे आलेले होते की तिने आपल्याकडे पाहावं, आपण तिला पसंत पडावं आणि ती आपली पत्नी व्हावी. लक्ष्मी वरमाला हातात घेऊन जी निघाली, सगळ्यांकडे पाहिलं तिने, पण ती दूर क्षीरसागरात शेषशायी श्री विष्णू पहुडलेले होते. त्यांना लक्ष्मीशी काहीच कर्तव्य नव्हतं. लक्ष्मी त्या महाविष्णूंपाशी जाऊन त्यांना वरमाला घालून त्यांचे पाय चुरत बसली. त्याचा दाखला देऊन ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, हे असो महासिद्धीसी लक्ष्मीही आलिया पाशी. नुसती लक्ष्मी नाही, अनेक सिद्धींच्या बरोबर ती येते. परी महाविष्णू जैसी न गणिची ते. पण विष्णू आपल्याच आनंदामध्ये ब्रह्मानंदम परमसुखदम असे. केवलम ज्ञानमूर्तीं द्वंद्वातीतम गगन सदृशम असे स्वतःच्या स्वरूपाच्या ठिकाणी रमून राहिलेले. तैसे ऐहिकींचे का स्वर्गींचे भोग पायिक झाली या इच्छेचे, परी भोगावे हे न रुचे मना माझी. रामकृष्णांना एका तेव्हा मारवाडी व्यापाऱ्यांनी 10,000 रुपये देऊ केले. तेव्हा 10,000 जेव्हा 10-12 रुपये पगार होता सामान्य कारकुनाला, तेव्हाची गोष्ट आहे. ते म्हणाले, बाबा हे पैसे मला नकोत, मी पैशाला हाती लावत नाही. लकी वेगवेगळे प्रसंग व्यक्तीवर येतात, त्यामुळे मोठ्या प्रेमाने आणि भक्तीने मी तुम्हाला अर्पण करतोय. पण रामकृष्णांनी घेतले नाहीत, म्हणून तो म्हणाला की तुमचा भाचा हृदय हृदयच्या नावाने मी ते करतो. हृदयच्या नावाने ते केले म्हणजे मग तुम्ही घेतले असंही होणार नाही, तुम्हाला अडीअडचणीला हृदय देईल. रामकृष्ण म्हणाले की हृदयाच्या नावाने तुम्ही कराल पण मला खरंच अडचण निर्माण होईल आणि मी हृदयाला मागेन आणि एखाद वेळेला हृदयनी जर दिले नाही त्यावेळेला तर मला असं वाटेल खरं माझे पैसे आहेत हे ही भानगड नको म्हणून हृदयालाही देऊच नका. तो म्हणाला की तुम्ही असं काय करताय खरं म्हणजे संतांना माती आणि सोनं हे एकसारखं असायला पाहिजे. रामकृष्ण म्हणाले की बाबा रे मी अजून तेवढा पोचलेलो नाही तू आपली ही भानगड माझ्या गळ्यात टाकू नको. तसं मी वाचलं की सोनोपंतांच्या वडिलार्जित इस्टेटीची वाटणी करण्याचा विषय सुरू झाला. त्यांचा वाडा होता शेत जमीन होती त्यांचे जे भाऊ होते ते भाऊ आणि मामा घरात बैठक झाली. मामांना बोलवलं की ही कशी वाटणी करावी तर मामा म्हणाले की मला हा वडिलार्जित देह जेवढा मिळालेला आहे तेवढा मला पुरे बाकी तुमचं तुम्ही ते सगळं वाटून घ्या. ऐहिकींचे की स्वर्गींचे भोग पायिक झाली या इच्छेचे परी भोगावे हे न रुचे मना माझी. ही खूप टोकाची उदाहरण आहेत पण टोकाची उदाहरणच आपल्याला कामाला येतात. बहुवे काय कौतुकी जीवनोहे विषयाभिलाखी अलोलुप्त्व दशा ठाऊकी जाणते हे. जीव विषयाच्या ठिकाणी अभिलाषीच नसेल तेव्हा लोलुप्ततेचा प्रश्नच येत नाही. विषयाच्या ठिकाणी असणारी आसक्ती हीच लोलुपता निर्माण करते असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. तीच जेव्हा नसेल म्हणून इंद्रिय ही कशी वापरायची हे जर आपण शिकलो आपण ठरवावं की एवढ्या मर्यादेमध्ये मी इंद्रिय वापरीन. आणि त्याच्या पुढं इच्छा नाही. तुम्हाला याच्या जितकं खोलात जाऊ तितकं जास्त वितंड निर्माण होण्याची शक्यता असते पण तरी देखील थोडी कल्पना येण्यासाठी तुम्हाला जर प्रवास करायचा असेल अनकम्फर्टेबल असा प्रवास नको हे मान्य करून तुम्ही एक मर्यादा ठरवली पाहिजे की आपण अशा पद्धतीने प्रवास करू. कारण सुख किंवा संतोष ही वेगळी गोष्ट आहे आणि वस्तूंचा वापर ही वेगळी गोष्ट आहे. हे जर लक्षात आलं नाही प्रवास करायचा असेल तर आपल्याला जेवाय खायचं असेल अगदी बाहेर जेवायला जायचं असेल तर एवढ्या मर्यादेमध्ये मी बाहेर जेवायला जाईन. अगदी 5 स्टार असेल तर आपल्याला ते असावं की नसावं परवडत असताना देखील असं मी म्हणे नाहीतर मग त्या मित्रासारखं होईल की लोक हॉटेलमध्ये जात आहेत आणि बाहेर उभं राहून हा पाहतोय की कसे लोक जातात हे तरी पाहू. कपडा लत्ता असेल आपण काय आणि कुठं आणि कसे आणि किती राहणार आहोत हे आपलं आपल्याला ठरवता आलं पाहिजे आणि त्या मर्यादेमध्ये जीवन जगावं. कारण कपडे घालण्यामध्ये आणि फार उंची कपडे घालण्यामध्ये फार मोठं सुख असं नाहीये हे जर कळत नसेल हे समजून घ्यावं आणि जर प्रसंगी घातले. रामकृष्णांना एकदा ते सगळे जमीनदार करायचं तसे किनखापाचे कपडे घालून चिलीम ओढण्याची लहर आली त्यांनी मथुरा बाबूंना सांगितलं. मथुरा बाबूंनी ते सगळं त्यांच्याकरता हौसेनी आणलं. किनखापाचा अंगरखा आणि सगळे कपडे घालून लोडाला टेकून बंगालमध्ये जसे जमीनदार मंचकावर तसे टेकून शेजारी ती गुडगुडी हुक्का आणि रामकृष्णांनी दोन चार झुरके घेतले आणि मग ती गुडगुडी ती नळी सगळी तोडून टाकली, तो लोड फेकून दिला, ते कपडे काढून टाकले, त्या कपड्यावर नाचले, म्हणाले की मना हा तो क्षुद्र आनंद आहे, हा तो गुडगुडीचा आनंद, असं म्हणून त्याच्यापासून बाजूला झाले. विवेक सर्वेंद्रियांच्या अंगणी विवेक करी राबणी, साचची करचरणी होती डोळे. हातापायाला जणू डोळे फुटलेले आहेत. नायकणे ते कानची टाळी, न देखणे ते दिठीची वाळी, अवाच्य ते गाळी जीभची गा. विचारच करायला लागत नाही. अपशब्द जे बोलू नयेत ते शिव्या मुखातून येणारच नाहीत, जीभच ते वगळून टाकेल. अशा प्रकारच्या निश्चयाचं जर जीवन असेल तर ते जीवन परमार्थाला उपयोगी आहे, तो दैवी गुण आहे. बहुवे काय कौतुकी जीवन ओहे विषयाभिलाखी, अलोलुप्तव दशा ठाऊकी जाणते हे. आता पुढचा गुण मार्द. माशिया जैसे मोहळ, जळचरा जेवी जळ का पक्षिया अंतराळ मोकळे हे. काय वर्णन करतात. ना तरी बाळकोद्देशे मातेचे स्नेह जैसे का वसंतीच्या स्पर्शे मऊ मलया निळू, डोळ्या प्रियाची भेटी का पिलिया कुर्मीची दिठी, तैसी भूतमात्री राहटी मवाळते. पुढच्या वेळेला बघू. हरिओम तत्सत. विठ्ठल 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 नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत, तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञानदेव भगवंत. ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधकस्य स्विद्धनम्. ओम शांति शांति शांति. बोला पुंडली कवर दे हरि विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, श्री ज्ञानेश्वर महाराज जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज, परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज, सब संतन की जय. जय जय हरि हरि.
श्री राम काई.